काही दिवसापूर्वी एक बातमी आली, त्याची फारशी चर्चा झाली नाही, पण या एका बातमीमध्ये अख्खा सोशल मीडिया कसा चालतो ही बदलायची ताकद आहे. ही बातमी काय होती बरं? तर इंस्टाग्राम नावाचं जे सोशल मीडिया ॲप आहे, विशेषतः जे तरुणांमध्ये अत्यंत फेमस आहे, त्या ॲपनं अल्गोरिदम फीड बरोबरच पूर्णतः क्रोनोलॉजिकल न्यूज फीड जशी दिली जाती तशी क्रोनोलॉजिकल फीड द्यायची सुविधा चालू करायचं मान्य केलं आणि ते इम्प्लिमेंट करायचं मान्य केलं. तुम्ही म्हणाला, हो ही तर टेक्नॉलॉजीची गोष्ट आहे, काय नक्की फरक पडतो, क्रोनॉलॉजिकल फीड असू दे, अल्गोरिदमिक फीड असू दे, नाहीतर काय फरक पडतो? पण यानं फरक पडतो आणि तो खूप जास्त पडतो. तो का पडतो हे समजून घेण्यासाठी थोडंसं आपण अल्गोरिदमबद्दल समजून घेतलं पाहिजे, याच्याविषयी अल्गोरिदम.
Sample complete. Ready to continue?